नमस्कार, या सत्संगामध्ये आपलं पुन्हा स्वागत. जसं आपण जाणतास की याआधी आपण बौद्धिक क्षमतेचा आपल्या आयुष्यावर किती आणि कसा प्रभाव असतो हे थोडक्यात पाहिलं. आपली आध्यात्मिक क्षमता तीन वेगवेगळ्या घटकाद्वारे निश्चित केली जाते आणि ते तीन घटक म्हणजे आपला बुद्ध्यांक, आपली भावनिक क्षमता आणि आपली शारीरिक क्षमता. आपल्या ऐहिक जीवनामध्ये हे तीन घटक अत्यंत महत्त्वपूर्ण असल्यानंच मनुष्याची आध्यात्मिक प्रगतीही या तीन घटकाद्वारेच निश्चित केली जाते. कुशाग्र बुद्धी, आपल्या भावनांची व्याप्ती आणि आपल्या शारीरिक क्षमतेचं क्षेत्र किती विस्तृत आहे यावरच यशाचं प्रमाणही अवलंबून असतं. आपल्या आध्यात्मिक प्रगतीमध्ये आपली शारीरिक क्षमता अत्यंत महत्त्वाची ठरते, कारण ती प्रत्यक्ष आपल्या फिजिकल बॉडी म्हणजे स्थूल देहाशी संबंधित असते. आध्यात्मिक प्रवास हा असा प्रवास आहे जो तुम्हाला जन्ममृत्यूच्या बंधनाच्या पलीकडे घेऊन जातो. मनुष्य नेहमीच या अर्थहीन आणि एकसुरी आयुष्यातून सुटका करून घेण्यासाठी आणि मुक्ती प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करत असतो, पण हे सर्व साधण्यासाठी त्यानं कर्माच्या ऋणातून मुक्त होणं आवश्यक असतं. जर मनुष्यास खऱ्या अर्थानं स्वतंत्र व्हायचं असेल तर त्यानं स्वतःला कर्मचक्रातून पूर्णपणे मुक्त केलं पाहिजे आणि कुठल्याही व्यक्तीचं कर्माचं ऋण हे त्याच्या स्थूल देहाद्वारेच फेडलं जातं. आपला देह हा त्या व्यक्तीसंबंधित कर्म आणि इच्छा यांचं साधन असतो. म्हणूनच जोपर्यंत आपण या पृथ्वीवर जिवंत आहोत तोपर्यंत आपली फिजिकल बॉडी चांगल्या स्थितीत असणं अपरिहार्य आहे. शारीरिक क्षमता म्हणजे मनुष्याची चिकाटी. आयुष्याचा प्रवास म्हणजे खरोखरच एका उंच पर्वतावर चढण्यासारखा आहे. तुमच्या आध्यात्मिक इच्छा तुम्हाला शेवटपर्यंत शिखरावर चढून जाण्याची प्रेरणा देत असतात. तुमची हुशारी तुम्हाला अशी दिशा दाखवते की ज्या योगे तुमचं पर्वतावर चढणं सोपं होतं, परंतु जर तुमच्या शरीरातच पुढे जाण्यासाठी ताकद नसेल तर कितीही महान प्रेरणा किंवा अचूक युक्ती तुम्हाला मदत करू शकत नाही. या वाटेवर शेवटपर्यंत जाण्यासाठी तुम्ही शारीरिकदृष्ट्या समर्थ असणं अनिवार्य आहे. या तणावपूर्ण प्रवासाचा शेवटचा टप्पा गाठण्यासाठी तुमच्या शरीरामध्ये अंतर्भूत अशी ऊर्जा असायला हवी. या जगामध्ये अगदी बोटावर मोजण्या इतके लोक आहेत की जे आपल्या शरीराकडे आदराने बघतात आणि हे वास्तव नेहमीच आपल्या प्रत्ययास येतं. बहुतेक लोकांचा असाच समज असतो की स्थूल देह म्हणजे त्यांना कुठल्याही बंधनाशिवाय उपभोगासाठी मिळालेली सुविधा आहे. आपल्या स्वाभाविक गरजा आणि लहरी सतत पूर्ण करण्यासाठी लोक त्यांच्या शरीराला विविध पद्धतींनी वापरतात, जे खरोखर विघातक आहे. असे लहरी छंद पूर्ण करण्यासाठी लोक अगदी मद्यपानापासून ते उत्तेजक द्रव्यांच्या सेवनापर्यंत विविध व्यसनांच्या आहारी जातात. परंतु असं केल्यानं त्यांचा स्थूल देहाचं नुकसान होतं या सत्यापासून बहुतेक लोक अनभिज्ञ असतात आणि शेवटी त्यांचं संपूर्ण आयुष्य म्हणजे केवळ सतत निरर्थक लहरींच्या पूर्तीची शृंखलाच ठरते. आपण हे वास्तव जाणलं पाहिजे की आपलं शरीर एखाद्या मंदिराप्रमाणे आहे ज्यामध्ये आत्मा अतिथीप्रमाणे वास्तव्य करतो. त्या शब्दातील दिव्यत्वाचं प्रतिबिंब म्हणजेच ज्यास आपण ईश्वर म्हणतो त्या ईश्वराशी आत्म्याचं तादात्म्य आहे. आपल्यामध्ये जी ऊर्जा आहे ती खरं तर किती अप्रतिम आहे. ती काय फक्त आपल्या लहरींची पूर्तता करण्यासाठी आहे की तिचा आपण काही सक्रिय वापर करू शकतो? आपल्याला देह वाया घालवण्यासाठी मिळालेला नाही, तो खूप उदात्त कारणासाठी मिळालेला आहे. जेव्हा उत्क्रांतीच्या टप्प्यावरील पुढचा मार्ग खुला होतो आणि साधक आध्यात्मिक प्रवासात प्रगत होतो तेव्हा त्या क्षणी त्याला त्याच्या फिजिकल बॉडीचं खरं महत्त्व संपूर्णपणे समजतं आणि मग तो त्याकडे एक उपभोगाचं साधन म्हणून न बघता त्याचा ध्येय मार्ग सोपा करणारं एक मौलिक साधन म्हणून बघतो. अशाच व्यक्तीमध्ये अंतर्भूत ऊर्जा आणि इच्छाशक्ती असते ज्या योगे तो त्याच्या मार्गात येणाऱ्या कुठल्याही अडथळ्याचं निवारण करतो आणि तोच पर्वताच्या शिखरापर्यंत जाणारा मार्ग सर करण्यास निश्चितच समर्थ ठरतो.